ओम शांती। परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे। परिवर्तन याचा अर्थ आहे बदल। जसजसा काळ बदलत जातो त्यानुसार मनुष्याच्या स्वभावामध्ये, मनुष्याच्या गुणांमध्ये परिवर्तनही घडत येत असत। जसं आपण पाहिलं तर मानवी जीवनामध्ये अनेक परिवर्तन येत असतात। जसं रात्रीचं दिवसामध्ये, दिवसाचं रात्रीमध्ये, उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा आणि परत उन्हाळा, तर अशा प्रकारे हे सृष्टीचक्रामध्ये बदल होत असतात, ज्यालाच आपण परिवर्तन म्हणतो। खरं जर पाहिलं तर वास्तविक ही परिवर्तनाची प्रक्रिया सृष्टीच्या अनादिकाळापासून घडत येत आहे। साधारण भाषेमध्ये आपण म्हणतो सृष्टीचा जो अनादिकाळ होता त्याला आपण दामराज्य किंवा सतयुग म्हणतो। सतयुग हा जो काळ होता तो सुवर्ण काळ होता आणि खूप सुंदर ते युग होत। त्या युगामध्ये सर्वत्र सुख, शांती, आनंद, आरोग्य हे भरपूर प्रमाणात नांदत होत। तिकडच्यासाठी म्हटलं जातं की तिथे एकाच घाटावरती गाय आणि भाग पाणी पीत होते। विचार करा, गाय आणि भाग तसं जर पाहिलं तर एकमेकांचे शत्रू, परंतु तिथे ते एका घाटात म्हणजेच एका नदीवरती ते पाणी पीत होते। तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तिथे जनावरांमध्ये सुद्धा एवढं प्रेम होतं तर माणसांमध्ये किती प्रेम। तिथे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये वसुधैव कुटुंबकमची भावना घर करून बसलेली होती। साऱ्या विश्वातले मनुष्य हे आमचे भाऊ आहेत, बंधुत्वाची भावना त्यांच्या मनामध्ये रुजलेली होती आणि सगळ्यांवरती त्यांचं प्रेम एकसारखं होत। तिथे एक छत्र राज्य होत, एक भाषा होती। परंतु जसा जसा काळ बदलला, समय चक्र फिरत गेलं, तसं तसं त्या युगामध्ये परिवर्तन घडत आलं। तो जो समय होता तो होता सृष्टीच्या उत्थानाचा समय। नंतर नंतर काळ बदलला, सतयुगापासून परत या सृष्टीवरती, रामराज्यापासून या सृष्टीवरती रावणाचं राज्य म्हणा किंवा कलियुगाची सुरुवात झाली आणि मनुष्याच्या पतनालाही सुरुवात झाली। मनुष्याच्या जीवनामध्ये किंवा मनुष्याच्या स्वभावामध्ये महान परिवर्तन दिसू लागले। पूर्वी हा मनुष्य स्वतःच्या दैवी गुणांच्या आधाराने, शक्तीच्या आधाराने स्वतःला देवी किंवा देवता म्हणून घेत होत, परंतु आता कलियुगामध्ये स्वतःला मनुष्य देवी आणि देवता म्हणायच्या ऐवजी एक साधारण मनुष्य म्हणत आहे। याचं कारण असं आहे की माणसाच्या स्वभावामध्ये, गुणांमध्ये, शक्तींमध्ये फार मोठं परिवर्तन घडून आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम सृष्टीवर सुद्धा दिसून येत आहे। सृष्टीची पाच तत्व जी आधी मनुष्याच्या समोर हात जोडून उभी होती, पूर्ण सुख मनुष्याला देत होती, तेच पाच तत्व आता मनुष्याला दुःख द्यायला सुरुवात केलेली आहे। आज आपण पाहतो की तत्वांनी सुद्धा आपल्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत। नदीमध्ये सुद्धा आता सागरामध्ये सुनामी येते, नदीमध्ये पूर येत आहे की ज्याच्यामुळे अनेक गाव नष्ट होत आहे, अनेक शहर नष्ट होत आहे। तत्व तर काय, जनावरांमध्ये सुद्धा परिवर्तन दिसत आलेलं आहे। जनावर तर जनावर, परंतु ज्याला आपण सर्वश्रेष्ठ प्राणी म्हणत होता असा मनुष्य, त्याच्यामध्ये तर किती परिवर्तन घडलेलं आहे। जो मनुष्य आधी साऱ्या विश्वाला किंवा साऱ्या मनुष्याला तो आपला भाऊ समजत होता, तोच मनुष्य आता आपल्या भावाचा म्हणजे सक्का भाऊ, पक्का वैरी बनलेला आहे। एकाच खोलीमध्ये राहतात, एकाच घरामध्ये राहत आहेत, तरी पण वर्षानुवर्ष आपापसामध्ये संवाद होत नाहीयेत, आपापसामध्ये गाठीभेटी होत नाहीयेत। परंतु तोच व्यक्ती दूर बसलेल्या आपल्या मित्राशी तासन तास फोनवरून, मोबाईलवरून बोलत आहे। ह्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की मनुष्याच्या स्वभावामध्ये किती परिवर्तन घडून आलेलं आहे आणि ह्याचा दोषारोपण तो दुसऱ्यांवरती करत आहे की अमुक व्यक्ती असा वागतो म्हणून मी तसा वागतो, किंवा आमचे शेजारी तसे वागतात म्हणून मी तसा वागतो, आमच्या घरातले तसे आहेत म्हणून मला असं वागावं लागतं, ते लोक जर बदलले तर मी पण बदलेन। परंतु खरं जर पाहिलं तर त्यांच्या बदलण्याने नाही होणार काही, स्वपरिवर्तनाने विश्व परिवर्तन होणार आहे। त्याच्यासाठी म्हटलं गेलंय की ज्यास आपण बदली होऊ त्यास आपला परिवार सुद्धा बदली होईल. आपल्या परिवर्तनाने आपला परिवार परिवर्तन होईल, परिवाराच्या परिवर्तनाने आपला शेजार परिवर्तन होईल, शेजाऱ्यांचं पाहून आपला समाज परिवर्तन होईल, समाजाला पाहून एक गाव परिवर्तन होईल, गावाला पाहून एक राष्ट्र, राष्ट्राला पाहून एक देश परिवर्तन होईल. आणि एक देश ज्या परिवर्तन होईल तर तुम्ही विचार करा तर विश्व परिवर्तन नाही होऊ शकणार. तर ही विश्व परिवर्तनाची जिम्मेवारी परमात्म्याने आता आपल्यावरती सोपवलेली आहे. दुसऱ्यांवरती ज्यावेळेस आपण बोट दाखवतो त्यावेळेस आपल्या लक्षात हे आलं पाहिजे की चार बोट माझ्याकडे आहे, म्हणजे सगळ्यात आधी मला बदलायचं आहे, सगळ्यात आधी मला नम्र बनायचं आहे, त्याच वेळेस हे सारं विश्व परिवर्तन होणार आहे. ज्यास आपण परिवर्तनाचा संकल्प करतो किंवा विचार करतो त्याच्यासाठी आवश्यकता आहे त्या संकल्पामध्ये किंवा त्या विचारांमध्ये दृढता आणण्याची. आपण विचार तर करतो की आजपासून मी असं वागणार नाही किंवा आजपासून मी वाईट कर्म करणार नाही, परंतु मनामध्ये दृढता नसल्या कारणाने किंवा ती शक्ती नसल्या कारणाने परत आपण येरे माझ्या मागल्या त्याप्रमाणे आपण करत असतो. आणि आपल्याला कितीही कोणी छान जरी सांगितलं, कोणी किती चांगला उपदेश जरी केला, तरी ते आपल्या मनावरती त्याचा काही परिणाम होत नाही. आणि मग म्हणतात की ह्याला किती जरी सांगितलं तरी हा बदलत नाही, स्वभावाला औषधच नाही. परंतु आता परमात्म्याने आपल्याला स्वभावासाठी औषध दिलेलं आहे, ते आपण औषध वापरलं तर आपण सहजरीतीने परिवर्तन होऊ शकतो. परिवर्तनाने काही घडत नाही. जर आपण मनामध्ये इच्छा ठेवली तर सगळं काही होऊ शकतं. जसं आपल्या समोर एक उदाहरण आहे, लहानपणापासून सगळेजण एक गोष्ट ऐकत आलेली आहे वाल्मिकी ऋषीची. वाल्मिकी ऋषी आधी काय होते, एक दरडखोर होते. जंगलामध्ये ते येणाऱ्या जाणाऱ्यांना वाट करून ते लुटायचे आणि त्यांचा तो सगळा माल ते आपल्या घरी घेऊन जायचे आणि मग आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. एक दिवस वाल्मिकी ऋषी त्यांच्या जंगलामधून जात असताना त्यांनी नारद मुनींना थांबवलं आणि त्यांना सांगितलं की तुझ्याकडे जे काही असेल ते मला दे. तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तर काहीच नाहीये तुला देण्यासारखं, परंतु हे जे तू पाप करत आहे ते कोणासाठी करत आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे मी माझ्या परिवारासाठी करत आहे. तर नारदांनी सांगितलं की तू तुझ्या परिवाराला जाऊन विचार की मी पाप कर्म तुमच्यासाठी करत आहे तर तुम्ही माझ्या पापेचे वाटेकरी होणार का? तो म्हणाला का नाही होणार, हे सगळे माझ्या पापाचे वाटेकरी आहेत आणि त्यांना विचारायची काही आवश्यकता नाही. परंतु ज्यावेळेस नारद मुनींनी त्यांना सांगितलं, घरी जाण्यासाठी सांगितलं, त्यावेळेस धावत धावत घरी गेले आणि आपल्या बायकोला आणि आपल्या मुलांना बोलून त्यांना सांगितलं की तुम्हाला सांभाळणं ही माझी जिम्मेवारी आहे आणि म्हणून मी येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या वाट करून लुटतो आणि जे धन मला त्याच्यातून मिळत आहे त्या धनापासून मी तुमचा सगळ्यांचा उदरनिर्वाह करत आहे, तर तुम्ही माझ्या पापाचे वाटेकरी होणार का? त्यास त्यांच्या बायकोने आणि मुलांनी सांगितलं की हे स्वनाथ, हे स्वामी, आमचा निर्वाह करणं किंवा आमचं पालन पोषण ही तुमची जबाबदारी आहे, तुमचं कर्तव्य आहे, परंतु आम्ही तुम्हाला पापकर्म करायला सांगितलं नाही, आम्ही तुम्हाला कोणाला लुटमार करायला सांगितलेलं नाहीये. तुम्ही इतर चांगल्या सत्मार्गाने सुद्धा तुम्ही धन कमवू शकता, आम्ही काही तुमच्या पापाचे वाटेकरी होणार नाही. ज्यास बायको आणि मुलांकडून त्यांना हे उत्तर मिळालं त्यावेळेस त्यांना पश्चाताप झाला आणि मग ते नारद मुनीकडे आले आणि त्यांच्या चरणात पडले आणि मग त्यांनी सांगितलं की खरंच आजपर्यंत माझ्याकडनं फार मोठी चूक घडत आली, मी फार मोठ्या गैरसमजुतीमध्ये वागत होतो. त्यावेळेस नारदांनी त्यांना उपाय सांगितला की तू राम नामाचा जप कर तर ते सगळे तुझे पाप नष्ट होतील. तर त्यांना राम राम म्हणता येत नव्हतं, त्यांनी मरा मरा म्हणायला सुरुवात केली आणि एक काळ असा आला की मरा 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 म्हणता म्हणता त्यांच्या तोंडातून राम राम हा शब्द उच्चारला त्याची ध्वनी त्यांची उच्चारली जात होती आणि तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सगळ्यांच्या कानीत राम नामाचा हा उच्चार त्यांच्या कानी पडू लागला. त्याच्यामुळे परत त्या वनामध्ये किंवा त्या जंगलामध्ये सुख शांती ही नांदू लागली आणि तोच दरोडेखोर तर काय बनले, ते वाल्मिकी ऋषी बनले. आणि वाल्मिकी ऋषी बनून त्यांनी खूप सुंदर महाकाव्य रामायण, हे रामायणासारखं महाकाव्य महाग्रंथ त्यांनी निर्माण केलं की ज्याचं वाचन किंवा ज्याचं पठन आज सारी दुनिया करत आहे. तर ह्याच्यापासून आपण किती छान परिवर्तन, ह्याच्यापासून आपण किती छान धडा घेऊ शकतो की एक दरोडेखोर बाल्याकोळी तो वाल्मिकी ऋषी होऊ शकतो, तर आपण का नाही परिवर्तन होऊ शकतो. फक्त त्याच्यासाठी आवश्यकता आहे मनामध्ये इच्छाशक्ती ही प्रबळ असली, दृढता जर आपली पक्की असली तर आपण सगळं काही करू शकतो. म्हणून म्हणतात की राह चलने वालों को, हिम्मत करने वालों की कधी हार नाही होती. म्हणजे जे कठीण मार्गावरती चालत आहे त्यांची कधी हार होत नाही, कारण की त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती ही प्रबळ असते. जशी एक मुंगी ज्यासे 10 वेळा भिंतीवरती चढायचा प्रयत्न करते, 10 वेळा ज्यावेळी पडते तरी पण ती हार खात नाही आणि ती चढतच जाते आणि शेवटी ती पूर्ण आपल्या मार्गापर्यंत पोहोचून जाते. एकदा असंच मी पेपरमध्ये वाचलं होतं की 70 वर्षाच्या एका आजोबांनी 10वीची परीक्षा पास केली. तुम्ही विचार करा कशाच्या आधाराने. मग त्यांनी सांगितलं की मी 10वेळा 10वीची परीक्षा नापास झालो, तरी पण मी परीक्षा देत गेलो आणि आता वयाच्या 70वी वर्षी मी 10वीची परीक्षा पूर्णपणे पास केली. हे कशाच्या आधाराने? इच्छाशक्तीच्या आधाराने. मनुष्य हा जरूर आपल्यामध्ये परिवर्तन घडू शकतो. परिवर्तन याचा दुसरा अर्थ असा आहे की परि प्लस वर्तन. परी म्हणजे परीसारखं आपल्याला आपल्या जीवनामध्ये वर्तन आणायचं आहे. परीचा स्वभाव हे सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळ्यांनी परीकथा ऐकलेल्या आहेत की परी ही सगळ्यांना मदत करत असते. तिचा स्वभाव खूप गोड असतो. ती सगळ्यांच्या दुःखसुखामध्ये ती उपयोगी पडत असते. तर अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा काय करायचं, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणू. आणि ज्या असं परिवर्तन आपण आपल्या जीवनामध्ये आणू तर परत आपण त्या सत्ययुगामध्ये जाण्याच्या योग्य बनू. तर अशा प्रकारे ह्या परिवर्तनच्या ह्या प्रक्रियेला तुम्ही साधारण नका समजू, गंभीरतेने घ्या. कारण की आता समयच चाललेला आहे परिवर्तनाचा. बघा, आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपल्याला नकळत किती बदल झालेला आहे. बालपणापासून आपण युवा अवस्थामध्ये पदार्पण केलं आपल्या नकळतच. आपल्याला कळलं सुद्धा नाही की केव्हा आमचं बालपण गेलं आणि केव्हा आम्ही युवावस्थेमध्ये बदल झालेला आहे आणि केव्हा युवावस्थेमध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. आता युवावस्थेपासून आपण वृद्धत्वाकडे जाणार ते सुद्धा नकळतच जाणार आहोत. आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही की केव्हा आपण म्हातारे झालो. तर अशा प्रकारे परिवर्तन हे आपल्या जीवनामध्ये आपल्या नकळत घडतच असतं. त्याच्यासाठी ह्या विषयाकडे आपल्याला गंभीरतेने घ्यायचं आहे. कारण की हा काळच चाललेला आहे परिवर्तनाचा. आणि परिवर्तन घडून घेण्यासाठी किंवा करून आणण्यासाठी स्वयं परमात्म्याचा अवतरण ह्या सृष्टीवरती झालेला आहे. आणि माणसांमधील परिवर्तनाची क्रिया ही फास्ट गतीने चाललेली आहे. तसं जर पाहिलं तर आज 7 वर्षापूर्वीचा जरी काळ आपण पाहिला किंवा 100 वर्षापूर्वीचा जरी काळ पाहिला तर आजच्यासारखे वीज किंवा आजच्यासारखे दिवे, आजच्यासारखी उपकरणं काहीच नव्हती. परंतु ह्या 100 वर्षात किती परिवर्तन झालेलं आहे, किती नवनवीन शोध लागलेले आहेत, किती लाईट्समुळे, ह्या विजेमुळे किती प्रकारची उपकरणं बनलेली आहेत. कॉम्प्युटरचं युग आता आलेलं आहे आणि कॉम्प्युटर युगामुळे किती फास्ट गतीने मनुष्याची काम होत आहे. आज किती गतीने परिवर्तन झालेलं आहे. तर बघा, पूर्वी हा जो मनुष्य व्यवहार करत होता तो मनुष्य किती जर लांब राहिले, आपले नातेवाईक लांब राहिले, तर स्वतः मनुष्य घोड्यावरती आठवडा ना आठवडा तो काय करायचा, प्रवास करायचा आणि एका व्यक्तीचा संदेश दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा. काळ बदलला, व्यक्तीच्या ऐवजी मग थोडस पत्र व्यवहार होऊ लागला. पत्राद्वारे मग मनुष्य काय करायला लागला, व्यवहार करू लागला. त्याच्यासाठी पण पुष्कळ दिवस लागायचे. त्याच्यानंतर थोडासा काळ बदलला, त्याच्याऐवजी फोन आले. फोनद्वारे पण मनुष्य काय करायला लागला, आपले व्यवहार करायला लागला किंवा आपले संबंध तो स्थापित करायला लागला. त्याच्यानंतर काळ बदलला, मोबाईलचा जमाना आला. आता मोबाईलचा जमाना सुरू असतानाच मध्ये ईमेल आलेला आहे. घर बसल्या इंटरनेटवरती आपण दूर बसलेल्या आपल्या मित्राशी किंवा आपल्या परिवाराशी आपण बोलू शकतो आणि त्यांना पाहू शकतो. आणि असा अनुभव आपण घेतो की ही व्यक्ती आमच्या शेजारी बसून आमच्याशी बोलत आहे. तर विचार करा किती महान परिवर्तन घडलेलं आहे. पूर्वी मोबाईल म्हणजे काय कोणालाच माहिती नव्हतं, साधा फोन सुद्धा फिरवता येत नव्हतं. आणि आता 5-5, 10-10 वर्षाची मुलं सुद्धा काय करत आहे, कम्प्युटरवरती गेम खेळत आहे किंवा कम्प्युटरवरती आपलं ते काम करत आहे. तर किती हे फास्ट गतीने परिवर्तन चाललेलं आहे. जर आपण विचार केला की मला परिवर्तन व्हायचं नाहीये, परंतु तुम्ही विचार करा, आपण जर मनात इच्छा ठेवली नाही किंवा आपण ती इच्छाशक्ती प्रबळ केली नाही, तर एक समय असा येईल, एक वेळ अशी येईल की हा समयच आपल्याकडनं परिवर्तन घडून येणार आहे. समय आपलं परिवर्तन करणार आहे. स्वतःहून जर आपण परिवर्तन झालं नाही, आणि तुम्ही विचार करा, ज्या समय आपल्याला परिवर्तन घडून आणेल त्यावेळेस आपल्या हातात पश्चातापाशिवाय काही राहणार नाही. म्हणून म्हणतात, तेलही गेलं तुपही गेलं हाती आलं धुपाटणं, अशी आपली स्थिती होणार आहे. त्याच्यासाठी वेळ आहे, आपल्या शरीरामध्ये ताकद आहे. तोपर्यंत आपल्यामध्ये जेवढं परिवर्तन करता येईल तेवढं करून घेणं हे आवश्यक आहे. कारण की परमात्मा त्याच कार्यासाठी आता ह्या सृष्टीवरती आलेले आहेत. म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, घटका जाती पळे जाती ताश वाजे ठराना, कलियुग संपत आले आता तरी राम म्हणाना। तर ही कलियुग संपायची वेळ जवळ आलेली आहे, सतयुग यायची वेळ, आता रामराज्याची वेळ, किंवा रामराज्य आता आपल्या दाराशी येऊन ठोकलेलं आहे। त्याच्यासाठी आपल्यामध्ये परिवर्तन घडून आणणं हे अगदी आवश्यक आहे। तर त्याच्यासाठी या विद्यालयातर्फे राजयोगाचा अभ्यास शिकवला जातो। जर आपण दैनंदिन व्यवहारामध्ये या अभ्यासाचा प्रयोग केला तर मी तुम्हाला सांगते की नक्कीच आपल्यामध्ये 100% परिवर्तन हे घडून येईल।